योहानाचे शुभवर्तमान अध्याय 2। नंतर तिसऱ्या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती। येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते। मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्यास म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही। येशू तिला म्हणाला, मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही। त्याच्या आई नौकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा। तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते। त्यामध्ये 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते। येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि त्यांनी ते काटोकाट भरले। मग त्यांनी नौकरांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे घेऊन जा। तेव्हा त्यांनी ते नेले। द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाकले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नौकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते। तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून त्यास म्हटले, प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक येथेच प्याले मग बेचो वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस। येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनाही त्याच्यावर विश्वास ठेवला। त्यानंतर तो त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफरनहूमास गेले, पण तो तेथे फार दिवस राहिले नाहीत। मग यहुद्यांचा वालंटाईन सण जवळ आला व येशू यरुशलेम शहरास वर गेला आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गोरे मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले। तेव्हा त्याने दोऱ्याचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालून दिले। सर्पाचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालते केले व त्याने कबुतरे विकणाऱ्यांना म्हटले, ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका, तेव्हा तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल, असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले। त्यावरून यहुदिया त्यास म्हणाले, तुम्ही हे करता तर आम्हास तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी 3 दिवसात उभारीन। यावरून यहुदी अधिकारी म्हणाले, परमेश्वराचे हे भवन बांधण्यात 46 वर्षे लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीरारूपी भवनाविषयी बोलत होता, म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला। आता वालांडन सणाच्या वेळी तो यरुशलेम शहरात असता त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला। असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्या स्वतःला त्याच्यावर विश्वास नव्हता। विश्वास मनुष्याशिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची गरज नव्हती, कारण मनुष्यास काय आहे हे तो ओळखीत होता।